ವೃಂದಾಯ ತುಳಸಿ ದೇವ್ಯಾಯೈ ಪ್ರಿಯಾಯೈ ಕೇಶವಸ್ಯ ಚ ಕೃಷ್ಣ ಭಕ್ತಿ ಪ್ರದೇ ದೇವಿ ಸತ್ಯವತ್ತೇ ನಮೋ ನಮಃ. ಭಗವಾನ್ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣನ ಪ್ರಿಯ ಅಸಲೆಲ್ಲ ಸರ್ವನ್ನ ಭಕ್ತಿ ಪ್ರದಾನ ಕರ್ನಾರ ಶ್ರೀಮತಿ ಬೃಂದೇ ದೇವಿಲ ಅಂಸ ನಮಸ್ಕಾರ. ಸು ಗರುಡ್ ಪುರಾಣ ಮದೇ ಸ್ವತಃ ಭಗವಂತ ಸಂಗತಾತ್ ಕ್ಯಾ ಭೌತಿಕ್ ಜಗಾಮದೆ ಯಾ ಭವಸಾಗರಾಮದೆ ಜೆ ಕೈಲೋತ್ ಪಡಲೇಲೆ ಆಹೆತ್ ತಂಚಾ ಉದ್ಧಾರಸಡಿ ಪಾಚ್ ನಾವ ಆಹೆತ್ ಭಗವದ್ಗೀತಾ ಶ್ರೀಮತಿ ತುಳಸಿ ದೇವಿ ಗೋಮಾತಾ ಅಣಿ ಏಕಾದಶಿ ಯಾಂಚಿ ಜೋ ಕೊಣಿ ಸೇವಾ ಕರ್ತೋ ತು ನಿಶ್ಚಿತ್ಪನೆ ಭಗವತ್ ಹಮಾಲ ಪ್ರಾಪ್ತ ಕರ್ತೋ. ಭಗವಂತ ಅನೇಕ ಠಿಕಾಣಿ ಸಂಗತಾತ್ ಕಿ ತಂಚಾ ಭಕ್ತಾಂಚಿ ಸೇವಾ ಕೇಲಾನೆ ವ್ಯಕ್ತಿ ಭಗವಂತನ ಪ್ರಿಯವಂತು ಕನ್ ಭಗವಂತನ ಸರ್ವಾತ್ ಪ್ರಿಯ ತಂಚು ಭಕ್ತ ಆಹೆತ್. ಪದ್ಮಪುರಾಣ ಮದೇ ಉತ್ತರಖಂಡಾತ್ ಸಂಗೀತ ಗೆಲ ಕಿ ವನಸ್ಪತಿ ನಾಮ ತುಳಸಿ ಸರ್ವ ವನಸ್ಪತಿ ಮದೇ ಭಗವಂತನ ತುಳಸಿ ಅತಿಶಯ ಪ್ರಿಯ ತಾತ ಪಾಹ ಕಿ ಕಶಾ ಪ್ರಕಾರೆ ಯಾ ತುಳಸಿ ಮಹಾರಾಣಿ ಸ ಯಾ ಭೌತಿಕ ಜಗತಾ ಮದೇ ಪ್ರಾಕಟ್ಯ ಸಲ ಅನೇಕ ಪುರಾಣಾಂಮದೆಯ ತಿಚ ಪ್ರಾಕಟ್ಯ ವಿಷಯ ಅನೇಕ ಕಥಾ ಮಿಳ್ತದ. ಬ್ರಹ್ಮವೈವರತ್ ಪುರಾಣ ಮದೆ ಪ್ರಕೃತಿ ಖಂಡಾತ್ ದೇವರ್ಷಿ ನಾರದ್ ತುಳಸಿಚ ಪ್ರಾಕಟ್ಯ ವಿಷಯ ಸಂಗತ. ವಸ್ತುತ ತೆ ಭಗವಾನ್ ಶ್ರೀ ನಾರಾಯಣನ ಪ್ರಶ್ನ ವಿಚಾರತಾತ್ ಆಣಿ ತಾಸೆ ಉತ್ತರ ದೇತಾನ ಶ್ರೀ ನಾರಾಯಣ ಸಂಗತಾತ್ ಹೇ ನಾರದ ದಕ್ಷ ಸಾವರ್ಣಿ ನಾವಾಚಾ ಏಕ ಪುಣ್ಯಾತ್ಮ ಮನು ಹೋತ ತು ಮಾಝಾಸ ಅಂಶ ಹೋತ ಅತಿಶಯ ಉದಾರ ಕೀರ್ತಿಮಾನ್ ವ ಮಾಝಾ ಪ್ರತಿ ಅನನ್ಯ ಭಕ್ತಿಭಾವ ತಲ ಹೋತ ತಾಚಾ ಪ್ರಮಾಣೆಸ್ ತಾಚಾ ಪುತ್ರ ಬ್ರಹ್ಮ ಸಾವರ್ಣಿ ದೇಖಿಲ್ ಹೋತ ಬ್ರಹ್ಮ ಸಾವರ್ಣಿಚ ಪುತ್ರ ಧರ್ಮ ಸಾವರ್ಣಿ ಹಾ ಜಿತೇಂದ್ರಿಯ ಪುತ್ರ ಹೋತ ತಾಚಾ ಪುತ್ರ ಹೋತ ರುದ್ರ ಸಾವರ್ಣಿ ಆಣಿ ಹಾ ಮಾಝಾ ಪರಮ ಭಕ್ತ ಹೋತ ತಾಚ್ಯಾ ಸ್ಫೋಟಿ ದೇವ ಸಾವರ್ಣಿ ನಾವಾಚಾ ಪರಂ ವೈಷ್ಣವ ಪುತ್ರ ಜನ್ಮಲ ದೇವ ಸಾವರ್ಣಿಲ ಇಂದ್ರ ಸಾವರ್ಣಿ ನಾವಾಚಾ ವೈಷ್ಣವ ಪುತ್ರ ಹೋತ ಯಾ ಇಂದ್ರ ಸಾವರ್ಣಿಚ ಪುತ್ರ ಹೋತ ವೃಷಧ್ವಜ ಜೋ ಮಹಾದೇವಾಚಾ ಅನನ್ಯ ಉಪಾಸಕ ಹೋತ ತಾಚಾ ಉಪಾಸನೆವರ್ ಪ್ರಸನ್ನ ಹೋವುನ್ ಮಹಾದೇವ ಅಪ್ಲ ಕೈಲಾಸ ಸೋಡುನ್ ಬರೀಚ ವರ್ಷ ತಾಚಾ ರಾಜ್ಯಾತ್ ರಾಹಿಲೆ ಅಪ್ಲ ಮುಲಾಪೇಕ್ಷಾ ಹಿ ಶಂಕರನ್ನ ತೋ ಅತಿಶಯ ಪ್ರಿಯ ಹೋತ ವೃಷಧ್ವಜ ರಾಜಾಲ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸರಸ್ವತಿ ತಥಾ ಮಾಝಾ ಪ್ರತಿ ಮಂಜೆ ಭಗವಾನ್ ಶ್ರೀ ನಾರಾಯಣಂಚ ಪ್ರತಿ ಥೋಡಿ ದೇಖಿಲ ಆಸ್ಥಾ ನವತಿ ಶ್ರದ್ಧಾ ನವತಿ ಅಭಿಮಾನಾನೆ ಮಸ್ತ ಝಾಲೆಲ ವೃಷಧ್ವಜಾನೆ ಕುಠಲ್ಯಾಸ ದೇವಾಚಿ ಪೂಜಾ ಕೇಲಿ ನಾಹಿ ತೋ ಭಾದ್ರ ಮಾಸಮದೆ ಕೇಲ್ಯಾ ಜಾಣಾರ್ಯ ಲಕ್ಷ್ಮೀ ಪೂಜನಮಧ್ಯೆ ಅಡಥಳೆ ನಿರ್ಮಾಣ ಕರೀತ ಅಸೆ ಮಾಘ ಮಾಸಮದೆ ಶುಕ್ಲ ಪಂಚಮಿಲ ಸರ್ವ ದೇವತಾ ದೇವಿ ಸರಸ್ವತಿಚಿ ಪೂಜಾ ಕರೀತ ತ್ಯಾಮಧ್ಯೆ ದೇಖಿಲ್ ಹಾ ಭಾಗ್ಯತ್ ನಸೆ ಯಜ್ಞ ಆಣಿ ಭಗವಾನ್ ವಿಷ್ಣುಂಚ ಪೂಜೆಚಿ ತ್ವ ನೆಹಮೀಚ ನಿಂದಾ ಕರೀತ ಅಸೆ ಕೇವಳ ಶ್ರೀ ಮಹಾದೇವಚ ಪ್ರತೀಸ್ ತರ ಶ್ರದ್ಧಾ ಹೋತಿ ತಾಚ ಯಾ ಸ್ವಭಾವ ಮುಳೆ ವೃಷಧ್ವಜ ರಾಜಾನ ಸೂರ್ಯದೇವಾನೆ ಶಾಪ ದಿಲ ಹೇ ರಾಜನ್ ತುಜ ಐಶ್ವರ್ಯ ನಷ್ಟ ಹೋಯಿಲ್ ಆಪಲ ಉಪಾಸಕಾವರ್ ಆಲೇಲ ಸಂಕಟ ಪಾಹೂನ್ ಭಗವಾನ್ ಶಿವ ಸೂರ್ಯಾಲ ಮಾರಣ್ಯಾಸಾಠಿ ಧಾವಲೆ ಸ್ವತಃಚ ಜೀವ ವಾಚವಣ್ಯಾಸಾಠಿ ಸೂರ್ಯ ಆಪಲೆ ಪಿತಾ ಕಶ್ಯಪ ಯನ್ನ ಘೇವುನ್ ಬ್ರಹ್ಮದೇವಾಕಡೆ ಗೆಲ ಪರಂತು ಶಿವಜಿನ್ಸೆ ಉಗ್ರ ರೂಪ ಪಾಹೂನ್ ಬ್ರಹ್ಮದೇವ ಹಿ ತ್ಯಾ ದೋಘಾನ್ನ ಘೇವುನ್ ಶ್ರೀ ವಿಷ್ಣುಂಕಡೆ ಆಶ್ರಯಾಸಾಠಿ ಗೆಲೆ ಶ್ರೀ ವಿಷ್ಣು ಸರ್ವಜ್ಞ ಆಹೆತ್ ತನ್ನ ಸರ್ವ ಕಾಹಿ ಮಾಹಿತ್ ಹೋತೆ ತಾನಿ ತಾ ತಿಗಾನ್ ಮಾಹಿ ನಿಶ್ಚಿಂತ ರಹಣ ಸಂಗಿತ್ಲೆ ಇತ್ಯಾದ ಶಿವಜಿ ತಿಥೆ ಪೋಚಲೆ ಶ್ರೀ ವಿಷ್ಣುನಿ महादेवांना सांगितले, आपण ज्याच्यासाठी सूर्याला मारण्यासाठी आलात आता तोच वृषध्वज नाही राहिला, खाली भूतलावर त्याच्या अनेक पिढ्या होऊन गेल्या आहेत, काळ कुणासाठीही थांबत नाही, वृषध्वजाचा पुत्र रथध्वज देखील नाही राहिला। आज मी तिला धरतीवर त्याचे दोन पुत्र जे कुशध्वज व धर्मध्वज परम वैष्णव आहेत सूर्याच्या शापामुळे श्रीविहीन जीवन व्यतीत करीत आहेत, परंतु लक्ष्मीची उपासना हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय असल्याने लवकरच लक्ष्मी आपल्या एका कलेने त्यांच्या पत्नीच्या उदरी जन्माला येईल। त्यामुळे हे महादेवा आपण सूर्यास क्षमा करावं आणि आपल्या आपल्या धामी आपण गमन करावं। इकडे कुशध्वजाच्या पत्नीला म्हणजेच मालावतीला एक पुत्री झाली जी लक्ष्मीचा एक अंश होती, तिचे नाव होते वेदवती, जी पुढच्या जन्मामध्ये सीता म्हणून रामचंद्रांची पत्नी झाली। ही सीता म्हणजे माया सीता जी रावणाच्या लंकेमध्ये राहिली होती। धर्मध्वजाची पत्नी माधवी गंधमादन पर्वतावर अति अनुरागाने आपल्या पती बरोबर विलास करीत होती। तेथे रती उपयुक्त शय्या बनून स्वतः पुष्पचंदनाने विभूषित होऊन रत्नभूषणाने अलंकृत ही रमणी रत्न कामुकी रसिकेश्वर पती बरोबर रमण करण्यात मग्न होती। ते दोघे रती क्रीडेतून विरत होण्याचे नावही घेत नव्हते। त्या दोघांना रती सुखात देवतांची 100 वर्ष निघून गेली, परंतु त्यांना त्याचे भावन भानच नाही राहिले। काही काळाने राजाचा विवेक जागा झाला, तो रती क्रीडेतून विरत झाला, परंतु माधवी अजूनही तृप्त झाली नव्हती। तिने दिव्य 100 वर्षांचा गर्भधारण केला होता। पुढे शुभ क्षणी, शुभ दिनी, शुभ लग्नी, शुभ अंश, शुभ ग्रहाधिपतावर, योगावर शुक्रवारी कार्तिक पौर्णिमेला माधवीने लक्ष्मी अंशाने प्रादुर्भावित एका कन्या रत्नाला जन्म दिला। तिचे मुख कमल शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे मनोहर होते। तिचे नेत्र शरदकालीन प्रफुल्लित कमळाप्रमाणे होते। तिच्या दोन्ही पायांच्या तळव्यावर पद्मराग मण्यांची चिन्हे होती। ती सुंदरानन राजलक्ष्मीची अधिष्ठाती होती। अधर बिंबा फळाप्रमाणे होते, नाभी खोल होती, कमळाप्रमाणे लाल पायांचे तळवे होते, पोटावर 3 वलय होती, वर्तुळाकार नितंब होते। शीतकाळात सुख देण्यासाठी तिचे सुंदर अंग गरम व उष्णकाळी शीतल होते। अशा स्त्रियांना शास्त्रात श्यामांगी म्हटलं जात। ती 16 वर्षाची किशोरी होती। तिचे केश वटवृक्षाला घेरणाऱ्या पारंब्यासारखे शोभत होते। तिचा वर्ण पिवळ्या चाफ्यासारखा होता। स्त्री पुरुष तिला पाहिल्यावर तिची तुलना करण्यास असमर्थ होते, म्हणून विद्वानाने तिचे नाव तुलसी असे ठेवले। भूमीवर येताच ती जणू काही साक्षात प्रकृती देवीच प्रकटली होती। कुणाशीही तिची तुलना करू शकत नव्हते, त्यामुळेच तिला तुलसी असे म्हणण्यात आले। सगळ्यांनी विरोध करून देखील ती तपसाधनेसाठी बद्रिकाश्रमाला गेली। तेथे माझे पती नारायण होत असा संकल्प करून तिने 1,00,000 दिव्य वर्षे तप केले। पंचाग्नी साधना, पत्रभक्षण, वायुभक्षण, निराहार असे उग्र तप केले। त्यामुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले। ते म्हणाले, तुलसी मनोवांछित वरदान माग, भक्ति मुक्ति अमरत्व जे हवं ते माग, मी द्यायला तयार आहे. तुळशी म्हणाली, हे पितामह, तुम्ही सर्वज्ञ आहात. मी माझी मनोअभिलाषा आपल्याला सांगत आहे, त्यासाठी मला कसलीही लज्जा वाटत नाही. मी श्रीकृष्णांची प्रिय सखी होते. माझे नाव वृंदा गोपी होते. एकदा गोलोकामध्ये रासमंडळात भगवान गोविंदांबरोबर क्रीडेत अत्यासक्त झाल्याने मला तृप्त होण्यापूर्वीच मूर्छा आली. इतक्या तिथे राधाराणी आली. तिने तिथे मला पाहिले व तिने गोविंदांना दटावले व मला शाप दिला की तुला मनुष्य योनीत जन्म घ्यावा लागेल. तेव्हा गोविंदांनी मला सांगितले, तू भारतात तप करून ब्रह्मदेवाच्या वरदानाने माझा अंश चतुर्भुज श्री विष्णूला पतिरूपामध्ये प्राप्त करून अंततः माझ्याकडे परत येशील. त्यानंतर श्यामसुंदर अंतर्हित झाले व मी राधिकेच्या भयाने शरीर त्याग करून धरतीवर जन्म घेतला. तर हे चतुर्भुज नारायण माझे पती होत, हेच वरदान आपण मला द्यावे. ब्रह्मदेव म्हणाले, भगवान श्री कृष्णांच्या अंशाने प्रकट होणाऱ्या सुदामा नामक गोपाच्या अति तेजस्वी अंशाने राधाराणीच्याच शापामुळे भारतात दानव कुळामध्ये जन्म घेतला आहे. त्याचे नाव शंखचूड असून त्रैलोक्यात त्याच्या बरोबरीचा कोणीच नाही. तो गोलोकात तुला पाहून कामातूर झाला होता, परंतु राधिकेच्या भयाने नियमांचे उल्लंघन करण्यास असमर्थ होता. हे सुंदरी, त्याला पूर्वजन्माचं स्मरण आहे, त्यामुळे तप करून त्याने वरदान प्राप्त करून तुला प्राप्त केले आहे. जाती स्मर असल्याने तू सर्व काही जाणतेस, म्हणून शोभने त्याचा पती म्हणून स्वीकार कर. कालांतराने चतुर्भुज विष्णू पती म्हणून मिळतीलच. भगवान विष्णू तुला प्राणाहून अधिक प्रिय मानतील. तू त्यांची नित्य सहचारिणी होशील. तुझ्याशिवाय सर्वांची पूजा निष्फळ ठरेल. दैवसंयोगाने नारायणाच्या शापामुळे तू वृक्ष होशील. वृंदावनामध्ये वृक्ष झाल्याने तुझे नाव वृंदावनी पडेल. तुझ्या पत्राने गोपगोपिका माधवाची पूजा करतील. तू वृक्षांची अधीश्वरी म्हणून श्रीकृष्णांच्या सोबत व सुदामा बरोबर स्वच्छंद विहार करशील. तुळशी प्रसन्न झाली आणि काही निवेदन करू लागली. तात, खरं सांगते, व्रजेंद्र नंदन श्यामसुंदरांवर माझं जसं प्रेम आहे, तसं चतुर्भुज विष्णूंवर नाही. दैवसंयोगाने श्रृंगार भंग झाल्याने मी श्यामसुंदरांकडून तृप्त झाले नाही, परंतु त्यांच्या सांगण्यावरून चतुर्भुज विष्णूंसाठी प्रार्थना करते. तुमच्या कृपेने मी श्यामसुंदरांना प्राप्त करेन, परंतु आपण मला राधाराणीच्या भयापासून मुक्त करा. ब्रह्मदेव म्हणाले, मी तुला राधाराणीचा 16 अक्षरी मंत्र देतो, तो ग्रहण कर. त्याच्या प्रभावाने तू तिच्या प्राणासमान प्रिय होशील. राधिका स्वतः तुला आणि श्यामसुंदरांना एकांतामध्ये श्रृंगार करण्यास आज्ञा देईल. ब्रह्मदेवानी 16 मंत्र, स्तोत्र, कवच, पूजा विधी, अनुष्ठान सर्व काही तिला सांगितले. तुळशीने देखील ब्रह्मदेवाच्या कथनानुसार राधाराणीची उपासना केली व राधाराणी प्रमाणेच ती देखील सिद्ध झाली. नंतर एकदा धर्मध्वजाची कन्या तुलसी सुखाने निद्रा घेत होती, तेव्हा तिने स्वप्नामध्ये एका नवयुवकाला पाहिले, जो अतिशय सुंदर, तेजस्वी व रत्न अलंकाराने विभूषित होता व त्याचे नेत्र भ्रमर तुळशीच्या मुख कमलाचे रसपान करीत होते. या स्वप्नामुळे ती जागी झाली. त्याचवेळी महान योगी शंखचूडाचे बद्रीवनामध्ये आगमन झाले. जैगीषव्य मुनींच्या कृपेमुळे भगवान श्रीकृष्णांचा मनोहर मंत्र त्याला प्राप्त झाला होता. पुष्कर क्षेत्री राहून तपोबलाने तो त्याने सिद्ध देखील केला होता. कृष्ण कवचामुळे त्याचा गळा शोभत होता. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून तो तुळशीला भेटण्यासाठी व तिच्याशी विवाह करण्यासाठीच तो बद्रीवनामध्ये आला होता. दोघांची ओळख पटल्यावर व परीक्षा झाल्यावर ब्रह्मदेवाच्या आज्ञेने त्यांनी गांधर्व विवाह केला. यथेच्छ रमण केले. शंखचूडाच्या राज्यामध्ये सर्वजण सुखी होते. पूर्ण त्रैलोक्यावर त्याचं राज्य होत. केवळ देवताच संतुष्ट नव्हते. पुन्हा राज्य प्राप्तीसाठी सर्वांनी ब्रह्मदेवाला विनंती केली. परंतु ब्रह्मदेव त्या सर्वांना घेऊन विष्णूकडे आले. गळ्यातील कृष्ण कवचाने व तुलसीच्या पातिव्रत्यामुळे शंखचूड अजिंक्य बनला होता. त्याला पराजित करणे महादेवासह इतर देवतांनाही शक्य नव्हते. त्यामुळे विष्णूंनी शिवांना एक त्रिशूल दिले व सांगितले, तुम्ही शंखचूडाशी युद्ध करा. योग्य वेळी मी ब्राह्मणाच्या वेशात येऊन शंखचूडाकडून ते कवच घेईल व त्याच्या पत्नीचे पातिव्रत्य नष्ट करेन. त्यावेळी या त्रिशूलाने आपण त्याचा वध करा. श्री विष्णूंची आज्ञा घेऊन महादेवांसह सर्व देवतांनी शंखचूडाला आवाहन केले. शंखचूडाने देखील मोठ्या वीरतेने ते स्वीकारले. घनघोर युद्धास सुरुवात झाली. शंखचूडाच्या पराक्रमामुळे सर्वच भयभीत झाले. सरते शेवटी भद्रकालीने त्याच्यावर पाशुपात अस्त्र सोडले. परंतु त्याच वेळी आकाशवाणी झाली, जोपर्यंत याच्या गळ्यामध्ये श्री हरिनामाचे कवच आहे व याची पत्नी पतिव्रता आहे तोपर्यंत या महापुरुषावर म्हातारपण व मृत्यू आपला काहीच परिणाम करणार नाही. पाशुपत अस्त्राद्वारे हा मारला जाणार नाही असे ब्रह्माचे त्याला वरदान होते. हे ऐकताच भद्रकालीने पाशुपत अस्त्र परत घेतले. त्यानंतर विष्णू वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात शंखचूडाकडे गेले व त्याच्याकडून त्यांनी ते कृष्ण कवच दानामध्ये प्राप्त केले व तेच कवच घालून शंखचूडाचे रूप घेऊन त्याच्या महाली ते आले. विजय उत्सव साजरा केला व तुळशीच्या गर्भामध्ये वीर्य धारण केले. त्याच क्षणी तिचे पातिव्रत्य नष्ट झाल्याने महादेवाने इकडे युद्धभूमीवर शंखचूडाचे मस्तक धडावेगळ केले. रतिक्रीडेतील मिळणाऱ्या अलौकिक सुखाने तुलसीच्या ताबडतोब लक्षात आले की हे शंखचूड नसून नारायण आहेत. ते संतापाने उठली व म्हणाली, हे मायेश, हे मायापती, मला कळेल का की आपण कोण आहात? कपटाने आपण माझे सतीत्व नष्ट केले आहे, त्यामुळे मी आपल्याला शाप देते. आपले हृदय पाषाणासारखे आहे. तुम्हाला माझ्यावर थोडी देखील दया आली नाही. छळपूर्वक माझ्या शरीराचा धर्म नष्ट केलात. या शरीराच्या स्वामीची, माझ्या पतीची आपण हत्या केलीत. खरोखर आपण पाषाण हृदयी आहात. म्हणून मी आपल्याला शाप देते की आपण या पृथ्वीवर पाषाण म्हणून पडाल. इतके बोलून ती खाली मान घालून विलाप करू लागली. तेव्हा जगत प्रभू श्री विष्णू म्हणाले, भद्रे, मला प्राप्त करण्यासाठीच तू भारतात अनेक वर्षे तपस्या केलीस. त्याच वेळी तुला प्राप्त करण्यासाठी शंखचूड देखील तपस्या करीत होता. तुला प्राप्त करून तो आपला गोपवेशामध्ये गोलोकात परत गेला आहे. त्यामुळे आता योग्य वेळी मी तुला तुझ्या तपस्येचे फळ देत आहे. तू या शरीराचा त्याग करून दिव्य देह प्राप्त करशील व नित्य माझ्या बरोबर राहशील. तुझे हे शरीर नदीमध्ये परिवर्तित होईल व गंडकी म्हणून प्रसिद्ध होईल. तुझ्या केसांपासून पवित्र वृक्ष प्रकट होतील. तुझ्या केसांपासून उत्पन्न म्हणून हा वृक्ष तुलसी म्हणूनच ओळखला जाईल. त्रैलोक्यामध्ये पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व पत्र पुष्पांमध्ये सर्वश्रेष्ठ स्थान तुळशीलाच राहील. गोलोक, गिरजातट, रासमंडल, द्वादशवन त्याचबरोबर सर्व पुण्यस्थानी हे वृक्ष राहतील. या वृक्षाच्या मुळाशी सारे तीर्थ व देवी देवता वास करतील. हे प्रतिव्रते, 10,000 दाही गान केल्यामुळे मानवाला जे पुण्य प्राप्त होते ते केवळ एक तुळशी पत्र दान केल्याने मिळते. मृत्यूच्या वेळी तुलसी दल जल जो कोणी पान करतो त्याला वैकुंठ प्राप्ती होते. जो व्यक्ती नियमित मला तुलसी दल अर्पण करीत जीवनमुक्त होऊन 1,00,000 अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ प्राप्त करेल. जी व्यक्ती गळ्यामध्ये तुळशी माळ घालते तिला पावलोपावली अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते. जी व्यक्ती तुळशी पत्र हाती घेऊन प्रतिज्ञा करते परंतु ती पाळत नाही तिला सूर्य चंद्र असेपर्यंत काळसूत्र नामक नरकात राहावे लागते. जो मनुष्य तुळशी पत्र हातात घेऊन खोटी प्रतिज्ञा करतो कुंभीपाक नरकामध्ये जातो. तेथे त्याला दीर्घ काळापर्यंत राहावे लागते. पौर्णिमा, अमावस्या, द्वादशी आणि सूर्यसंक्रांती दिवशी मध्यान्हकाळी संध्याकाळी तेल लावल्यानंतर अशुद्ध अवस्थेत अथवा वापरलेलेच वस्त्र परिधान करून जो कोणी तुळशीची पाने तोडतो तो जणू काही भगवान श्री हरींचा शिरच्छेदच करतो. श्राद्ध, व्रत, दान, प्रतिष्ठा म्हणजे मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आणि देवार्चनेसाठी 3 दिवसापर्यंतचे शिळे तुळशी पत्र देखील चालते. हे देवी, गोलोक धामामध्ये स्वस्वरूपामध्ये तुळशीचे अधिष्ठात्री देवता म्हणून तू श्री कृष्णांबरोबर राहशील. तुझ्या शरीरापासून उत्पन्न झालेली ही नदी सर्व नद्यांची अधिष्ठात्री होऊन माझ्या अंशभूत असलेल्या लवण समुद्राची ती पत्नी होईल. वैकुंठामध्ये महासाध्वी तुलसीच्या रूपामध्ये तू माझ्या नित्य जवळ राहशील. तुझ्या शापाच्या पूर्ततेसाठी भारत वर्षामध्ये मी पाषाण म्हणून अर्थात शालग्राम म्हणून गंडकी नदीच्या काठी वास करेन. तिथे राहणारे वज्रदंड किडे शालग्रामावर आपल्या दातांनी चक्रांची चिन्हे काढतील. वेगवेगळ्या चक्रचिन्हांमुळे माझी वेगवेगळी शालग्राम रूपे होतील. त्यांच्या पूजनाने जीव माझ्या धामी परत येईल. इतके बोलून श्रीहरिनी मौन धारण केले. तुलसीने देखील आपल्या शरीराचा त्याग केला व तिला दिव्य देह प्राप्त झाला. तिला घेऊन भगवंत वैकुंठाला गेले. लक्ष्मी, सरस्वती, गंगा आणि तुळशी या 4 श्रीहरींच्या पत्नी झाल्या. त्याच वेळी तुळशी शरीरापासून गंडकी नदी निर्माण झाली व श्रीहरी शालिग्राम रूपाने लोकांना पावन करण्यासाठी या भारतवर्षामध्ये नित्य निवास करू लागले. तर या तुळशीच्या पूजनाची विधी देखील स्वतः श्री नारायण नारदांना सांगतात. एकदा नारदांनी नारायण भगवंतांना प्रश्न केला, कृष्णप्रिया तुळशीची पूजा विधी काय आहे आणि सर्वात प्रथम तिची पूजा कोणी केली? श्री नारायण म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, श्रीहरिनी तुळशीला लक्ष्मीस गौरव व सौभाग्य प्रदान केले. लक्ष्मी सम गौरव व सौभाग्य प्रदान केले. त्यांच्या इतर पत्न्यांनी श्री लक्ष्मी व गंगेने हे सहन केले नाही. इतर पत्न्यांनी श्री लक्ष्मी व गंगेने हे सहन केले परंतु सरस्वतीला ते सहन झाले नाही. तिने तुळशीचा अपमान केला. त्यामुळे सर्व वेदवीत तुळशी भगवंतांच्या नजरेपासून नाहीशी झाली. तुळशी कुठे ही न दिसल्यामुळे भगवंतांनी सरस्वतीची समजूत काढली व तिला घेऊन तुळशी वनामध्ये गेले. तेथे त्यांनी लक्ष्मी बीज श्रीम, माया बीज रीम, काम बीज क्लीम आणि वाणी बीज ऐम या सर्व बीजांचा प्रथम उच्चारण करून वृंदावणी या शब्दांच्या अंती ने विभक्ती लावून व वन्नी जाया स्वाहा चा प्रयोग करून श्रीं ह्रीं क्लीं ऐं वृंदावन्यै स्वाहा या दशाक्षरी मंत्राचे उच्चारण केले। हे मुनिवर, हा मंत्रराज कल्पतरू आहे। जो कोणी या मंत्राचे उच्चारण करून तुलसीची विधिवत पूजा करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात। श्रीहरींनी तिला तुपाचा दीप, धूप, कुंकुम, चंदन, पुष्प आणि नैवेद्य अर्पण केले। त्यामुळे ती प्रसन्न होऊन वृक्षातून बाहेर आली व श्रीहरींच्या चरणी लीन झाली। तेव्हा भगवंतांनी तिला वरदान दिले की तू सर्व पूजनीय होशील, मी स्वतः तुला माझ्या मस्तकावर व वक्षस्थळावर धारण करेन। नारदांनी पुन्हा विचारले की सर्वप्रथम तिची स्तुती कोणी केली, ते स्तोत्र काय आहे। श्री नारायण म्हणाले, तिची स्तुती सर्वप्रथम श्रीहरीनीच केली। ज्यावेळी तुळशी अंतर्धान झाली होती तेव्हा श्रीहरी विरहाने आतुर होऊन वृंदावनामध्ये गेले व म्हणाले, वृंदावन रूपाश्च वृक्षाश्च यदैकत्र भवन्ति च विदुर्बन्धुधास्तेन वृंदामत प्रियां तां भजाम्यहम्। अनेक तुळशी वृक्षांना एकत्रित केल्यावर त्या समूहाला वृंदा असे म्हटले जाते। अशा वृंदा नावानी प्रसिद्ध असलेल्या मतप्रिय तुळशीची मी उपासना करतो। पुरा बभूव या देवी त्वादो वृंदावने वने तेन वृंदावनी रव्याद सौभाग्यां तां भजाम्यहम्। जी पूर्वी वृंदावनामध्ये प्रकट झाली होती व वृंदावनी या नावाने जी प्रसिद्ध आहे त्या सौभाग्यशाली देवीची मी पूजा करतो। असंख्येषु च विश्वेषु पूजिता या निरंतरम तेन विश्व पूजिताख्याम जगत पूज्याम भजाम्यहम्। असंख्य विश्वामध्ये पूजित असलेली व विश्व पूजिता नावाने प्रसिद्ध असलेल्या देवीची मी पूजा करतो। असंख्यानी च विश्वाणी पवित्राणा यथा सदा ताम विश्व पावनी देवीं विरहेन स्मराम्यहम्। असंख्य विश्वांना पावन करणाऱ्या त्या विश्वव्यापिनी देवीची विरहाने मी स्मरण करतो। देवान तुष्टा पुष्पाणां समूहेन यथा विना ताम पुष्पसारां शुद्धां च द्रष्टुमिच्छामि शोकतः। देवतांना तुळशी शिवाय इतर पुष्प समूह अर्पण केले तर ते संतुष्ट होत नाहीत। अशा सर्व पुष्पांमध्ये सारभूत असणाऱ्या शुद्ध स्वरूपिणी तुळशीला पाहण्यासाठी शोकाने मी व्याकुळ झालो आहे। विश्वे यत् प्राप्ति मात्रेन भक्तानंदो भवेत् ध्रुवम नंदिनी तेन विख्याता ताम यामी शरणं प्रिया। या विश्वामध्ये जिच्या प्राप्तीमुळे भक्तांना शाश्वत आनंद प्राप्त होतो अशा नंदिनी नावाने विख्यात असलेली भगवती तुलसी माझ्यावर प्रसन्न हो। यस्या देवतुल्ला नास्ति विश्वेषु निखिलेषु च तुलसी तेन विख्याता ताम यामी शरणं प्रिया। अखिल विश्वामध्ये जी अतुलनीय आहे त्यामुळेच तुळशी म्हणून जी विख्यात आहे अशा माझ्या प्रियेची मी शरण ग्रहण करतो। कृष्ण जीवन रूपा या शाश्वत प्रियतमा सतीम तेन कृष्ण जीवनीति मम रक्षतु जीवनम। जी भगवान श्री कृष्णांची जीवन स्वरूप आहे, शाश्वत प्रियतमा आहे, अशी तुळशी माझ्या जीवनाचे रक्षण करो। या स्तोत्र गायनाने तुळशी ताबडतोब भगवंतांसमोर प्रकट झाली व त्यांच्या चरणी तिने शरण घेतली। भगवंतांनी तिला उठवून गाढ प्रेमालिंगन दिले त्यामुळे तुळशी व सरस्वतीमध्ये घनिष्ठ प्रेम प्रस्थापित झाले। त्याचवेळी लक्ष्मी व गंगेने मंद स्मितवदनाने तुळशीचा हात धरला व तिला भवनामध्ये घेऊन गेला। या तुळशीच्या नामाचं एक अष्टक आहे. जो कोणी व्यक्ती या तुळशी नामाष्टकाचं नित्य पठन करतो तो निश्चित रूपाने भगवान श्रीहरींना प्रिय होतो. त्या अशा प्रकारे आहे. वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी पुष्पसारा नंदिनी च तुलसी कृष्ण जीवनी यन्नामष्टकं चैव स्तोत्रं नामार्थ संयुतं यपठेत् तां च संपूजया सो अश्वमेध फलं लभेत. वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी पुष्पसारा नंदिनी तुलसी आणि कृष्ण जीवनी ही तुळशीची आठ नावे आहेत. जो कोणी तुळशीची पूजा करून या नामाष्टकाचा पाठ करतो त्यास अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते. तुलसीचा ध्यान मंत्र देखील आहे. तुलसी पुष्पसाराम च सती पूज्याम मनोहरम कृत्नस्य पापमघ्नदाय ज्वलद अग्निशिखोपमाम. ही साध्वी तुलसी सर्व पुष्पांमध्ये सार आहे, मनोहर आहे. सर्व पापरूपी इंधनाला नष्ट करणाऱ्या अग्निज्वालेप्रमाणे आहे. पुष्पेषु तुलनाम अप्यासा नासिद देवीषु वामुने पवित्ररूपा सर्वासु तुलसी सा कीर्तिता. पुष्पांमध्ये अथवा स्वर्गीय देवतांमध्ये ही अतुलनीय आहे. त्यामुळे या सर्वांमध्ये पवित्र असणाऱ्या या सतीला तुलसी म्हटले आहे. शिरोधार्याम च सर्वेषाम मिस्पिताम विश्ववा विश्वपावनीम जीवनमुक्ताम च मुक्तिदाम च भजेताम हरिभक्तिदाम. सर्वजण हिला आपल्या मस्तकावर धारण करतात. सर्वजण हिला प्राप्त करण्याची इच्छा करतात. ही विश्वपावन करणारी आहे, जीवनमुक्त आहे. मुक्ती आणि भगवत भक्ती प्रदान करणे हा तिचा स्वभावच आहे. अशा तुळशीची मी उपासना करतो. म्हणून सर्वच वैष्णव संप्रदायामध्ये श्रीमती तुळशीच्या, श्रीमती वृंदेदेवीच्या उपासनेला खूप महत्व आहे. कारण भगवंत स्वतः सांगतात की जो कोणी स्वतःला त्यांचा भक्त म्हणतो तो त्यांचा भक्त नाही. तर जो स्वतःला भगवंताच्या भक्तांचा भक्त अथवा दास समजतो तो खरा भगवंतांचा दास आहे. म्हणून महाराज कुलशेखरांसारखे महान भक्त देखील एक आशा करतात की भवद्विधा हे भगवंता, तुमची जर माझ्यावर कृपा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही मला तुमचा तुमच्या दासाच्या दासांच्या 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 दासाचा दास म्हणून माझा स्वीकार करा. म्हणून जर भगवंतांना प्रसन्न करण्याची आपली इच्छा असेल तर आपल्याला भगवंताच्या दासांचे 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 दास व्हायला हवे. आणि भगवंतांना सर्वात प्रिय जर कोणी असेल तर त्यांचे भक्त. आणि भक्त तेच जे सर्वांना भगवंताची भक्ती प्रदान करतात. आणि अशा सर्व भक्तांमध्ये स्वतः भगवंत सांगतात की सर्वश्रेष्ठ आहे वृंदादेवी. जो कोणी व्यक्ती तिचा आश्रय घेतो तो निश्चित रूपाने भगवान श्री राधा कृष्णांच्या चरणांना प्राप्त करतो आणि आपलं जीवन सार्थक करतो. म्हणून सर्वच वैष्णव संप्रदायामध्ये तुळशी महाराणीच्या उपासनेला खूपच महत्व दिला आहे. एक गौडीय वैष्णव खूप सुंदर प्रकारे सांगतात की विना तुलसी मैया, जर तुळशी नसेल आणि जरी तुम्ही भगवंताला 56 भोग अर्पण केले तर भगवंत ते स्वीकारित नाहीत. म्हणून कृष्णदास कविराज, कृष्णदास त्यांच्या एका सुंदर गीतामध्ये, ज्याला गौडीय संप्रदायामध्ये तुलसी आरती म्हटलं जातं. त्या तुलसी आरतीमध्येच सांगतात की जिच्या कृपा प्रसादाने भगवान श्री श्री राधा कृष्ण आमच्या हृदयामध्ये विराजमान होतो. जर तिची कृपा असेल तर भगवान श्री राधा कृष्णांच्या चरणांप्रती आम्हाला भक्ती प्राप्त होते. म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करू की ही जी कृष्ण प्रेम प्रदायनी आहे, जी कृष्ण प्रिय वरी अशी आहे, अशा श्रीमती तुलसी महाराणीच्या चरणांचा आश्रय घेऊ आणि श्री श्री भगवान राधा गोविंदांच्या प्रेमसागरामध्ये निमग्न होऊ. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.